मेरे घर में एक दिन
Ein Tag in meiner Wohnung.
किसी घर के विभिन्न कमरों और वहां मिलने वाले फर्नीचर और वस्तुओं का सरल वर्णन
Erkunde die verschiedenen Räume einer Wohnung mit einfachen Beschreibungen der Möbel und Gegenstände, die dort zu finden sind.
बैठक कक्ष बड़ा है.
Das Wohnzimmer ist groß.
कक्ष में एक सोफा है.
Ein Sofa steht im Raum.
मेज छोटी है.
Der Tisch ist klein.
टीवी है.
Es gibt einen Fernseher.
रसोई बैठक कक्ष के पास है.
Die Küche ist neben dem Wohnzimmer.
रसोई में एक फ्रिज है.
In der Küche ist ein Kühlschrank.
रसोई में भी एक मेज है.
Ein Tisch steht ebenfalls in der Küche.
शयन कक्ष छोटा है.
Das Schlafzimmer ist klein.
एक बिस्तर है.
Es gibt ein Bett.
बिस्तर आरामदायक है.
Das Bett ist bequem.
शयन कक्ष में एक अलमारी है.
Ein Schrank ist im Schlafzimmer.
बाथरूम साफ है.
Das Badezimmer ist sauber.
एक शॉवर है.
Es gibt eine Dusche.
बाथरूम में एक बाथटब है.
Das Badezimmer hat eine Badewanne.
होटल में परफेक्ट सप्ताहांत.
Das perfekte Wochenende im Hotel.
अन्ना और टॉम के साथ उनके होटल कक्ष ठहराव में शामिल हो.
Begleite Anna und Tom bei ihrem Hotelaufenthalt.
मेरे शहर में चलना.
Spaziergang durch meine Stadt.
नायक के साथ उसके शहर की दर्शनीय स्थल, पार्क और सांस्कृतिक संस्थानों का अन्वेषण करें.
Erkunde zusammen mit dem Protagonisten die Sehenswürdigkeiten, Parks und kulturellen Einrichtungen seiner Stadt.
हमारी सैर शहर की सबसे पुरानी इमारत से शुरू होती है.
Unser Spaziergang beginnt am ältesten Gebäude der Stadt.
ये इमारत 200 साल से अधिक पुरानी है.
Dieses Gebäude ist mehr als 200 Jahre alt.
इसके बारे में कई कहानियां हैं.
Es gibt viele Geschichten darüber.
यहां से आप शहर के सबसे बड़े पार्क को देख सकते हैं.
Von hier aus kann man den größten Park der Stadt sehen.
पार्क अपनी सुंदर फूलों की क्यारियों के लिए प्रसिद्ध है.
Der Park ist bekannt für seine schönen Blumenbeete.
बहुत से लोग यहां शांति के लिए आते हैं.
Viele Menschen kommen hierher, um Ruhe zu finden.
पार्क के पास एक छोटा संग्रहालय है.
Neben dem Park befindet sich ein kleines Museum.
इस संग्रहालय में शहर का इतिहास दर्शाया गया है.
Dieses Museum zeigt die Geschichte der Stadt.
संग्रहालय में कई पुराने फोटो हैं.
Im Museum gibt es viele alte Fotos.
हम पुराने बाजार के चौक से गुजरते हैं.
Wir kommen am alten Marktplatz vorbei.
यहाँ कई छोटे कैफे और दुकानें हैं.
Hier sind viele kleine Cafés und Läden.
कैफे स्थानीय लोगों के बीच बहुत लोकप्रिय हैं.
Die Cafés sind bei den Einheimischen sehr beliebt.
एक कैफे में हम कॉफी पीते हैं.
In einem Café trinken wir einen Kaffee.
ये शहर की सबसे अच्छी कॉफी है.
Es ist der beste Kaffee in der Stadt.
कॉफी के बाद हम पुस्तकालय जाते हैं.
Nach dem Kaffee gehen wir zur Bibliothek.
पुस्तकालय में कई पुराने किताबें हैं.
Die Bibliothek hat viele alte Bücher.
यहाँ आप शहर की संस्कृति के बारे में बहुत कुछ सीख सकते हैं.
Hier kann man viel über die Kultur der Stadt lernen.
नमस्ते और विदाई की कला.
Die Kunst der Begrüßung und Verabschiedung.
दुनिया भर में स्वागत और विदाई संस्कृति में सांस्कृतिक भिन्नताओं का गहन अवलोकन.
Eine tiefgehende Betrachtung kultureller Unterschiede in der Begrüßungs- und Abschiedskultur weltweit.
अलग-अलग सम्मान की विधाओं के पीछे की जटिलता और महत्व को जाने.
Entdecke die Nuancen und die Bedeutung, die hinter den unterschiedlichen Formen des Grußes steckt.
जापान में लोग अभिवादन के रूप में झुकते हैं.
In Japan verbeugen sich Menschen als Gruß.
फ्रांस में दोस्त अक्सर अभिवादन के लिए गाल पर चूमते हैं.
In Frankreich küssen sich Freunde oft auf die Wange zur Begrüßung.
भारत में लोग हाथ जोड़कर नमस्ते कहते हैं.
In Indien drücken Menschen die Hände zusammen und sagen Namaste.
पश्चिमी देशों में हाथ मिलाना आम है.
In westlichen Ländern ist ein Händedruck üblich.
थाईलैंड में लोग वाई मुद्रा में हाथ जोड़ते हैं.
In Thailand drücken Menschen die Hände in der Wai-Geste zusammen.
रूस में लोग अभिवादन के लिए अक्सर मजबूत हाथ मिलाते हैं.
In Russland geben sich Menschen zur Begrüßung oft einen festen Händedruck.
सऊदी अरब में पुरुष अक्सर गाल पर चुंबन देते हैं.
In Saudi-Arabien geben sich Männer zur Begrüßung oft einen Wangenkuss.
भावनाओं का एक रंग लेखा.
Ein Kaleidoskop der Emotionen.
एक काव्यात्मक कथा जो मानव भावनाओं की गहराई और विविधता का अन्वेषण करती है।
Eine poetische Erzählung, die die Tiefe und Vielfalt menschlicher Emotionen erkundet.
कहानी विभिन्न पात्रों का अनुसरण करती है और उनके साथ आनंद, दुख और आशा से भरे पलों का अनुभव करती है।
Die Geschichte folgt verschiedenen Charakteren und durchlebt mit ihnen Momente voller Freude, Trauer und Hoffnung.
Rohit हमेशा एक शांत और संतुलित व्यक्ति था।
Rohit war stets ein ruhiger und ausgeglichener Mensch.
परंतु उसके भीतर एक कलात्मक जुनून की लौ जली हुई थी।
Doch tief in ihm schwelte eine Flamme der künstlerischen Leidenschaft.
एक दिन उसने हिम्मत करके अपनी नौकरी छोड़ दी और कला के प्रति समर्पित हो गया।
Einst wagte er den Schritt und verließ seinen Beruf, um sich der Kunst zu widmen.
ग्रामीण विस्तारों में उसे अपनी प्रेरणा मिली।
In den ländlichen Weiten fand er seine Muse.
खेतों के रंग बिरंगे रंगों ने उसकी मनस्थिति को प्रतिबिंबित किया।
Die farbenfrohen Farben der Felder spiegelten seine Stimmung wider.
उसकी पेंटिंग्स ने प्रकृति के प्रति प्यार को व्यक्त किया।
Seine Bilder erzählten von der Liebe zur Natur.
फिर भी उसके दिल का एक कोना व्यस्त शहर की ओर खींचता रहता था।
Doch ein Stück in seinem Herzen sehnte sich nach der hektischen Stadt.
शहर उसके लिए आश्चर्यों से भरा एक रहस्य था।
Die Stadt war für ihn ein Mysterium voller Überraschungen.
गीता, शहर के दिल में एक नृत्यांगना, ने कभी अपनी आशा नहीं खोई।
Gita, eine Tänzerin im Herzen der Stadt, verlor nie ihre Hoffnung.
वो सड़कों पर जुनून से नाचती थी और सुख की लहरें लाती थी।
Sie tanzte leidenschaftlich auf den Straßen und brachte Lächeln auf die Gesichter.
एक दिन गीता और रोहित की मुलाकात एक पार्क में हुई।
Eines Tages trafen sich Gita und Rohit zufällig in einem Park.
वे अपने सपनों के बारे में बात करते रहीं और वातावरण को आशा से भरते रहे।
Sie sprachen über ihre Träume und füllten die Atmosphäre mit Hoffnung.
उस पल में उन्होंने समझा कि उनकी भावनाएं एक जीवंत नृत्य हैं।
In diesem Moment verstanden sie, dass ihre Emotionen ein lebendiger Tanz waren.
सूरज ढल गया और वे नई योजनाओं और दिल में खुशी के साथ पार्क से निकले।
Die Sonne ging unter und sie verließen den Park mit neuen Plänen und Glück im Herzen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.